भगवंतांचे गुण आणि लीला, त्यांचे जे काही सुंदर भक्त, यांचं सगळं सुंदर वर्णन तुम्ही करून दिलं, ते फार रोचक होतं, आनंददायक होतं आणि शुद्धीकरण करणार होतं. तर त्यापुढे परीक्षित महाराज पुन्हा एकदा प्रश्न करतात. ते म्हणते की आणखीन मला एक प्रश्न आहे, तो म्हणजे काय की भगवंतांनी आपल्या हा जो मत्स्य अवतार हा का घेतला, किंवा भगवंतांनी या माशाच्या रूपात का आले, आणि इथून या 24 अध्यायाची सुरुवात होते. मत्स्य अवताराचं वर्णन सुखदेव महाराज करतात आणि आपण कशाप्रकारे एक एक श्लोक पाहत आलोय. तर सुखदेव महाराज वर्णन करतात की कशाप्रकारे हा मत्स्य अवतार घेण्यामागचा उद्देश काय होता, आणि त्यांनी सांगितले कशाप्रकारे प्रलय होणार होता आणि या प्रलय जलामध्ये सर्व काही नष्ट होणार होतो, आणि याकरिता जो भगवंतांचे एक शुद्ध भक्त राजा सत्यव्रत होते, या सत्यव्रत राजांच्या द्वारे संपूर्ण या प्रलय जलामध्ये भगवंतांना एक लीला आनंद विहार करायचा होता, आणि म्हणून त्यांनी राजाला सांगितलं की आजपासून हे सत्यव्रत, आजपासून 7 दिवसानंतर हा प्रलय होणार आहे. सर्व समुद्र आपली जागा सोडून संपूर्ण पाणी करून टाकणार, वरून आकाशातून एवढा पाऊस, मुसळधार पाऊस पडेल आणि त्याद्वारे सगळं काही डुबून जाणार आहे. तर तुझं काम काय आहे की तू सगळे जे काही औषधी वनस्पती आहे त्याचे बीज आणि जे काही साधू संत ऋषी मुनी त्यांना घे, आणि तुझ्या समोर एक मोठी नाव येईल, त्या नावेमध्ये तू सगळे तुम्ही त्यात बसा. आणि राजा म्हणतो आणि मग मी आणि तुम्ही कुठं असाल? त्यावेळी ते म्हणतात मी पण तुझ्या बरोबरच असेल, पण मी मत्स्य रूपात येईल आणि एक फार मोठा मासा येईल आणि त्याच्या डोक्यावर मोठं शिंग असेल. तर राजाला म्हणतात की तू त्या शिंगाला या बोटीला बोटीला दोन्हींना वासुकी सर्पाने बांधून ठेव, आणि अशा प्रकारे जोपर्यंत भगवान ब्रह्माजी ज्यावेळेला विश्राम म्हणजे झोपतात, त्यांचा एक दिवस रात्र संपत नाही तोपर्यंत हा प्रलय, नैमित्तिक प्रलय आहे हा, तर नैमित्तिक प्रलय संपेपर्यंत आपण या प्रलय जलामध्ये जलविहार करू किंवा नौका विहार करू. तर हे भगवंतांचा नौका विहार पण करायचा असेल तर कशाप्रकारे भगवंत प्रलय जलात करतात, साध्या सुध्या नदीमध्ये टबमध्ये नाही. तर भगवंत आहेत, त्यांचं प्रत्येक कार्य हे अतिशय भव्य दिव्य असतं. आणि आपण पाहतो की कशाप्रकारे सत्यव्रत राजा, तर हे सत्यव्रत राजा या प्रलय जलामध्ये बोटीमध्ये राहून भगवंतांचं सुंदर दर्शन घेतात. आणि आपण पाहतो की याद्वारे भगवंतांना ज्यावेळेला भगवंतांकडे भगवंत भेट दिसतात किंवा भगवंत ज्यावेळेस समोर येतात, त्यावेळी भक्त काय करतात, त्यांचं स्तुतिगान करतात, त्यांची प्रार्थना करतात. भागवतमध्ये सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो की कुंती स्तुती, गजेंद्र स्तुती, भीष्मदेवांची स्तुती, जिथे जिथे भगवंत आले तिथं भगवंतांची स्तुती भक्तांनी केलेली. तर इथे पण सत्यव्रत मुनी, सत्यव्रत राजा जे आहेत हे शुद्ध भक्त आहेत, त्यामुळे ते पण काय करतात, भगवंतांची सुंदर स्तुती आणि गुणगान करतात. तर या ह्याच्यामध्ये, ह्या स्तुतीमध्ये भगवंतांना सत्यव्रत राजा जे आहेत हे काय करतात, भगवंतांना एक गुरु या रूपामध्ये मानतात आणि या गुरु या रूपामध्ये त्यांची स्तुती करतायत. तर त्यांनी जवळजवळ 8 श्लोकांमध्ये त्यांनी सुंदर त्यांचं गुणगान केले. हे गुरु अष्टक म्हणून पण म्हणू शकतो आपण की कशाप्रकारे आता हा कशा पद्धतीने पहिल्या श्लोकामध्ये हा जो सत्यव्रत मुनी सत्यव्रत राजांनी काय केलं की हा श्लोक क्रमांक 24:46 श्लोकापासून ही भगवंतांची गुरुरूपात स्तुती केली आहे. तर त्या पहिल्या श्लोकामध्ये राजा म्हणतात की काय की हे तुम्ही भगवंता, तुम्ही एका गुरुप्रमाणे आहात आणि तुम्ही एक गुरु जो असतो तो एक भगवंताचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो, आणि हा प्रतिनिधी या प्रतिनिधीद्वारे हा या भौतिक जगामध्ये जे प्रत्येक जण अतिशय दुःखामध्ये खितपत पडलेले आहेत त्या अशा पतित अधम जीवांवर कृपा करण्यासाठी ते इथं येत असतात. जसं चैतन्य चरितामृतमध्ये पण वर्णन येतं, प्रथम ज्यावेळेला रूप गोस्वामी सनातन गोस्वामी ज्यावेळी प्रथम चैतन्य महाप्रभूंना भेटतात त्यावेळी ते काय म्हणतात की आम्ही जापत तापत्र आहे, की मी कोण आहे, आम्ही कोण आहात, आम्हाला का दुःख भोगावं लागत आहे. तर म्हणून हा इथे पण हा अप्रोच भक्तांचा किंवा गुरूंप्रती गुरूंकडे गेल्यानंतर असा आपला आपला भाव असला पाहिजे. इथं पण ते पण म्हणतात की आपण आम्ही या भौतिक जगात फसलेलो आहे, तर यात न वाचण्यासाठी तुम्ही गुरु म्हणून प्रतिनिधी म्हणून येता. तर सत्यत राजा याचं वर्णन कर. पुढच्या श्लोकात म्हणतात की कशा प्रकारे 47 श्लोकात म्हणतात की हे जे काही गुरु आहेत, हे भौतिक जगामध्ये जे काही दुःखामध्ये अडकलेले जे जीव आहेत, जे कायम दुःखामध्ये सुख शोधण्यामध्ये लागलेले आहेत पण ते सुख इथं नाहीये, तर इथं दुःखामध्ये अडकलेले आहेत, आणि अशा जीवांवर कृपा करतात की कशी, की भगवंतांची सेवा देऊन त्यांना भगवंताच्या सेवेत लावून त्यांच्या या दुःखातून ते मुक्त करतात. पुढच्या श्लोकामध्ये सत्यव्रत राजा म्हणतात की कशा प्रकारे या भौतिक जगामध्ये मनुष्य जीवनामध्ये मनुष्य जीवन जे आहे हे एक विशिष्ट ध्येयासाठी आलेलं आहे, आणि ते विशिष्ट ध्येय म्हणजे काय, आपलं अस्तित्व शुद्ध करणे. आता हे शुद्ध करण्याची जी प्रोसेस आहे ही वेगवेगळी असू शकते. शुद्ध करण्याची प्रोसेस काय, की पाण्याने धुणं, साबण लावून हात धुणे. आजकाल कोरोना व्हायरसमुळे सगळे 2-2, 5-5 मिनिटाला हात धुवायचेत, नुसते हात नाही तर साबणाने धुवायचेत, जेणेकरून तो व्हायरस हाताला तोंडावरती जाऊ नये म्हणून. तर इथे स्वच्छ करायचं आहे, मनुष्य जीवन पण स्वच्छ करायचं. ते कसं, नुसतं धुऊन नाही चालणार पाण्याने, तर त्याला घासावं लागेल चांगलं. तर इथे त्या श्लोकामध्ये वर्णन करतात राजा की कर्म, ज्ञान, योग हे सगळे जे काही प्रकार आहेत हे फक्त नुसते पाण्याने हात धुतल्याप्रमाणे, परंतु हे गुरु, हे भगवंत, तुम्ही अशा प्रकारे भगवंतांची भक्तिमय सेवेमध्ये तुम्ही लावता किंवा भक्ती तुमची सेवामध्ये जीव लागतो, त्यावेळेला काय हे एक प्रकारे जीवाचं पूर्णपणे शुद्धीकरण करतं. जसं त्याने उदाहरण देतात सोन्याला किंवा चांदीला अग्नीला अग्नीद्वारे शुद्ध केलं जातं, त्याला भरपूर प्रमाणात अग्नी दिली जाते आणि या अग्नीद्वारे ते सगळं काही जे धातू आहेत सोनं चांदी हे आणखीन आणखीन शुद्ध होते, त्याची कलामिटी सगळी मलिनता दूर होते. तर अशा पद्धतीने राजा ते वर्णन करतात. पुढच्या श्लोकामध्ये हेच राजा आता पुढच्या 2 श्लोकामध्ये सत्यव्रत राजा म्हणतात की असे गुरु काही वेळेला भोंदू गुरु पण असतात. तर भोंदू गुरूंविषयी वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की कशा प्रकारे हे जे गुरु आहेत हे पूर्णपणे वेगवेगळे वरदानं देत असतात. ती वरदानं कशी, इंद्रिय भोगाची वरदानं. तर असे जे काही भोंदू लोक आहेत त्यांच्याविषयी ते म्हणतात की काय, अचक्षुर अंधश्च यथाग्रणी कृत. जसं एखादा आंधळा व्यक्ती आहे तो दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीला गुरु म्हणतो, तू आजपासून माझा गुरु, आणि तो आंधळा पण होतो, यस बरं झालं तू मला कोण शिष्य नव्हता, तू माझा शिष्य. तर एक आंधळा व्यक्ती दुसऱ्या आंधळ्याला काय मार्गदर्शन करणार किंवा काय तो मार्ग दाखवणार. तर इथे म्हणून राजा सत्यव्रत म्हणतात की तुम्ही असे गुरु आहात की एक सूर्याप्रमाणे, जसं सूर्य हा सर्वत्र प्रकाश देतो आणि सर्व ठिकाणी देतो, कुठलाही भेद न करता तो असा विचार करत नाही हा गरीब आहे याच्यावर कमी प्रकाश अमीर आहे त्याच्यावर जास्त प्रकाश, नाही सर्वांना समांतरितीने प्रकाश देतो. तसा गुरु हा सर्वांवर, तुम्ही असे गुरु आहात म्हणजे भगवंतांना ते म्हणतात की सगळ्यांवर तुम्ही कृपा करता. पुढे ते म्हणतात की वास्तविकता तुम्ही आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे या जीवाला मार्गदर्शन करतात. आतून कसं, तर परमात्मा रूपामध्ये, आणि बाहेरून म्हणजे गुरु आणि साधू वैष्णव यांच्याद्वारे. तर अशा प्रकारे राजा सत्यव्रत हे भगवंतांना गुरु पद्धती गुरु समजून अशा प्रकारे वेगवेगळ्या सुंदर प्रार्थना करतात. आणि ते पुढे म्हणतात की असे तुम्ही गुरु आहात की तुमच्याकडे तुम्ही सगळे नुसते गुरुच नाही तर सगळ्यांचे सुहृद आहात. भगवद्गीतेत म्हणतात भोक्ताम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम. तुम्ही असे सुहृद आहात, असे मित्र आहात की जीवाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असता, आणि ते त्या मार्गदर्शनाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयाची ग्रंथी काढून टाकतात. तर ही जी आसक्तीरूपी जी ग्रंथी आहे, जी गाठ आहे, ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न आपण किती केला तर ती सुटत नाही. कधी ज्यावेळेला ती गाठ फार काळ बांधलेली आणि तिला घेऊन आपण दोन्ही बाजूने ओढली तर ती गाठ गच्च होऊन जाते आणि तिला सोडण्याचा भरपूर प्रयत्न केला तर सुटत नाही. तर तिचा पर्याय काय, कात्री येऊन कट करायला लागते. तर साधू अनुज कट म्हणजे जो साधू असतो किंवा गुरु असतात ते काय करतात, अशा आसक्तींना सोडवत बसत नाही, ते सर्व कट करतात. तर असे अशा प्रकारे सत्यव्रत राजांनी भगवंतांना गुरुपदी ठेवून अशा प्रकारे सुंदर प्रार्थना केली. हे एक अष्टक प्रमाणे आहे. आणि मग सत्यव्रत मुनी सत्यव्रत राजा त्यांना प्रार्थना करतात आणि त्यांचं साष्टांग दंडवत करतात. आणि नंतर भगवंत आजच्या श्लोकामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे सत्यव्रत राजांना सुंदर ज्ञान देतात. आणि हे ज्ञान स्वतःविषयी सांख्ययोग भक्तियोगाविषयी सुंदर ज्ञान देतात आणि भौतिक आणि आध्यात्मिक जड आणि चेतन याचं सुंदर ज्ञान ते देतात. आणि या ज्ञानाचं ज्ञानाद्वारे जे सत्यव्रत राजा हे पूर्णपणे तृप्त होऊन जातात. आणि आचार्य वर्णन करतात की हे जे काही सत्यव्रत राजांना जे दिलेलं ज्ञान आहे हे ज्ञानच काय आहे, मत्स्य अवतारांद्वारे जे दिलेलं ज्ञान हे मत्स्य पुराण म्हणून ओळखलं जातं. आज मत्स्य पुराणामध्ये जे काही ज्ञान दिलं ते हे ज्ञान सत्यव्रत राजांना दिलेलं जे ज्ञान आहे. तर अशा पद्धतीने हा जो ज्ञान मिळाल्यानंतर सत्यव्रत राजा भगवंतांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो आणि ते हा अध्याय समाप्त होतो. तर अशा प्रकारे हा आजचा अध्याय होता. तर यावर अजून एक मला आणखीन एक कथा जी आठवते ती म्हणजे जे गुरु आणि शिष्य याचं नातं कसं असतं, शिष्य कशा प्रकारे शिष्याला कशा प्रकारे गुरु वाचवतात किंवा सर्व प्रसंगी कशा प्रकारे मदत करतात आणि शिष्याची पण काय भावना असते गुरुप्रती, ही अतिशय सुंदर कथा आहे जी मी एका प्रवचनात ऐकली एक भक्ताच्या, वरिष्ठ भक्ताच्या. आपण सगळ्यांनी पण ऐकली असेल पण ही फार सुंदर आहे, थोडीशी मोठी आहे आणि वेगवेगळ्या कथा आणि त्याच्यात रूपक आहेत. आणि ही कथा ही महाभारतामध्ये थोडाफार प्रसंग येतो या कथेचा आणि त्यातनं बऱ्याचशी काही शिकवणी आपल्याला मिळू शकतात. मला पण त्याचा लाभ झालेला आहे तर आपण सगळ्यांनी याचा लाभ करून घेऊ शकता. ही कथा फार सुंदर आहे. तर ही कथा आहे उत्तंग ऋषींची. हे जे उत्तंग ऋषी जे असतात हे त्यांच्या लहानपणीची ही कथा आहे. हे आपल्या गुरुकुलमध्ये राहत असतात आणि त्यांचे गुरु असतात, त्यांचं नाव असतं वेद. तर हे वेद आणि गुरुचं ह्यांचं नातं फार सुंदर असतं. हा जो उत्तंग जो असतो जे ब्राह्मण ऋषी असतात हे अतिशय प्रामाणिक आणि नम्र सेवक असतात, गुरूंची अतिशय चांगली सेवा करत असतात. आणि त्यांच्या या सेवेने गुरु इतके प्रसन्न असतात की दरवर्षी अनेक अनेक बॅचेस गुरुकुलच्या निघत असतात. त्यावेळेला गुरु काय म्हणत असतात या उत्तंग ऋषींना की तू इथेच थांब, तू जाऊ नको घरी आणि पुढची बॅच येते. परत ते त्या बॅचमध्ये राहून ती सेवा करतात. आणि उत्तंग ऋषी एवढंच काय तर त्यांचे ज्या काही वैयक्तिक काही सेवा गरजा आहेत त्या पण ते अतिशय प्रामाणिकपणे नम्रपणे करतात. तर याच्यामुळे गुरुपत्नी जी आहे गुरुमा ती पण फार संतुष्ट असते. तर एक दिवस असं होतं, असं अनेक वर्षानुवर्ष गुरूंची सेवा हा उत्तंग ऋषी करत राहतो. 100 वर्ष जवळजवळ हा उत्तंग ऋषी गुरु आश्रमातच राहून सेवा करत राहतो. आणि काय होतं, हा जो उत्तंग ऋषी आहे त्याला वाटत अरे काय होतंय मला ते लोक बाहेर का सोडत नाहीत, माझे गुरु मला आता जायचंय दुनिया बघायचे, एवढं मी ज्ञान घेतलंय ते ज्ञानाचा उपयोग किंवा ज्ञानाचा काहीतरी वापर करायचा आहे, मला बाहेर जायचंय जरा आश्रमातनं जरा. तर अशा प्रकारे आता या कथेद्वारे ही कथा चालू आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शिकवण पण सुंदर सुंदर पाहायचे आहेत. तर दोन्ही एक कथाची ट्रॅक आणि शिकवण्याची ट्रॅक दोन्ही असेल, आपण ध्यानपूर्वक ऐकू आपण. तर हे जे उत्तंग ऋषी आहेत हे भरपूर प्रमाणामध्ये कंटाळतात आणि ते एक दिवशी गुरूंना बोलतात. काय म्हणतात की गुरुदेव मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे काय की मला तुम्ही मला आश्रमातून सोडत का नाही, सगळे जे काही विद्यार्थी आहेत ते आपलं आपलं ज्ञान घेऊन निघून जात आहेत, आपापल्या घरी जात आहेत, मला तुम्ही का सोडत नाहीत, मला इथंच का बांधून ठेवलंय. तर ते म्हणतात गुरुवर्य थोडे हसतात, ते म्हणतात मला माहिती होतं हा तू प्रश्न करशील, पण ते म्हणतात ठीक आहे जा, पण तुझ्या जी गुरुमाता आहे तिला एकदा बोलून जा, जातोय म्हणून. असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हटलं आणि लगेच गुरुमाताकडे हा जातो. उत्तंग ऋषी जातात, ते म्हणतात गुरुमाता मी आता निघालोय, गुरुवर्यांची पण परवानगी मिळायला तुमच्याकडे आलेलो आहे. त्यावेळी ते काय म्हणतात, गुरुमाता म्हणते की नाही नाही तू जाऊ शकत नाही, तू का चाललायस अशा प्रकारे. ते म्हणजे नाही नाही गुरुंनी सांगितले. म्हणजे ठीक आहे, तुला जायचं असेल तर एक आट आहे. कोणती आट आहे? की माझं एक काम करायला लागेल, हे काम केलं, ही सेवा झाली ना तर मी तुला जायला परवानगी देईल, पण जर ती सेवा नाही झाली तर तुला मी शाप देईल. तो हा उत्तंग ऋषी म्हणतो इतकी वर्ष सेवा केली आणि याचा परिणाम हा, असं की जर काम नाही झालं तर शाप, म्हणजे इतक्या वेळ सेवा करण्याचा उपयोग काय झाला कोणीही म्हणेल ना. पण ती म्हणते ठीक आहे, काय काम आहे, काय सेवा आहे सांगा. तर गुरुमाता म्हणते की एक राणी आहे, तिचं नाव जनेना, तिचे कुंडल तुला घेऊन यायचे आणि ते कुंडल आज तर सकाळ झाले संध्याकाळपर्यंत घेऊन यायचे. एवढं तू कार्य केलंस तर तू तुझी मुक्तता झाली. असं म्हणल्यानंतर म्हणतो ठीक आहे निघतो. पण नंतर त्यांना कळतं त्याचे गुरुवर्य किंवा इतर सगळे लोक म्हणतात की अरे कशाला चाललाय तू बाहेर, ते जे काही कार्य आहे जनेनाचे कुंडल आणणं ते काही साधारण नाहीये, फार प्रॉब्लेम आहे, फार समस्या आहेत, फार मोठे चॅलेंजेस आहेत. तर या गप आपलं इथं पडून राहा ना, काय टेन्शन आहे का, दाणा पाणी तर मिळत आहे, कपडे लागतात सगळं मिळत आहे, आराम कर, खा पी, मजा कर, सेवा कर. तर अशा प्रकारे त्यांना सांगितलं होतं. तर त्यावेळेला हा जो उत्तंग ऋषी आहे त्याला डोक्यात प्रश्नचिन्ह पडतो, आता काय करू, आश्रम सोडू का राहू इथंच, सोडू का राहू इथंच. तर आपण पण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये भले तो ग्रस्त असो किंवा ब्रह्मचारी, असा प्रसंग घडत असतो आपल्यामध्ये, करू का नको करू, करू का नको करू. तर खूप वेळा उत्तंग विचार करत राहतो काय करू, सोडू का नको सोडू. तर जीवनामध्ये असे प्रसंग होतात त्यावेळेस सोडायचं का नाही, तर हे आपल्याला प्रश्नचिन्ह येतं. त्यावेळेला सोडण्यामध्ये हे किती मोठा लाभ असतो हे आपल्याला कळू शकतं. जसं सोडणं म्हणजेच देणं किंवा त्याग करणं, तर त्यावर एक सुंदर त्या कथेमध्ये ही एक कथा आहे. एकदा असेच एक मुलगा होता आणि त्याचं एक आई होती, ती विधवा होती, अडाणी होती, ती सुंदर आपलं कामकाज करायची आणि धन मिळायचं त्यांना, पगार मिळायचा. पण जी आई आहे ती काय करायची, सगळे पैसे अर्धे पैसे दान करून टाकायची. मुलगा म्हणायचं की अरे आपण गरीब आहे, आपल्या गरजा पूर्ण होत नाहीयेत आणि तू डायरेक्ट ते दान का करते. ती आई म्हणते मी अडाणी आहे, तू मला काय विचारू नकोस, तुला जर विचारायचं असेल तर हे ब्रह्माजीनं जाऊन विचार. ते म्हणजे ब्रह्माजी ना, ठीक आहे. आणि हा मुलगा निघतो ब्रह्माजीना विचारायला आणि बाहेर निघतो. आता मी वेळ कमी आहे त्यामुळे मी फास्ट घेतोय, फार वर्णन फार सुंदर आहे. ह्या सगळ्या कथा पुराणातल्या आहेत, तर असं नाही की कपोल कल्पित. तर हा निघतो, निघाल्यानंतर रस्त्यामध्ये एक राज्य येतं, त्या राज्यामध्ये राजा म्हणतो की कुठून आलास तू, कुठं चाललाय. तो म्हणतो मी ब्रह्माजीकडे चाललोय. अच्छा, राजा म्हणतो चाललायस तर माझा एक प्रश्न विचार ब्रह्माजी. काय? की एक तळ आहे मी ताडलंय, त्यामध्ये पाणीच येईना. तर राजा ब्रह्माजीनं विचार की पाणी कधी येईल याच्यामध्ये. असं म्हणल्यानंतर ठीक आहे. पुढे तो राजातनं पुढे प्रवेश करतो, पुढे जातो तर एक पांगळा व्यक्ती भेटतो, त्याला पाय असतात पण चालता येत नाही त्याला. तो म्हणतो की ब्रह्माजीकडे तू चाललायस मला माहिती आहे, प्रश्न एवढा विचारा की माझे पाय कधी ठीक होतील, माझी स्थिती कशी ठीक होईल. असं म्हणल्यानंतर ठीक आहे. पुढे आणखीन जातो, तिसरा व्यक्ती भेटतो, ते जंगलात जातो, तिथं व्यक्ती नाही तर ते इथे एक झाड असतं, त्या झाडाखाली तो झोपला असतो आणि तिथं झाड बोलकं झाड असतं. तो बोलतं झाड ते म्हणतं की हे पुत्र तू ब्रह्माजीकडे चाललायस. तो म्हणतो आवाज कुठून येतोय. तो ज्या झाडाकडे बसतोय तोच मी झाड आहे, तो बोलतोय. तर काय की तुला एक प्रश्न करायचा आहे. काय प्रश्न आहे? की मी इतकं मोठं झाड आहे, सगळं फळ फुलं आहेत, पण ह्याला फळं कधी येणार. असं म्हणल्यानंतर हा एवढा प्रश्न ब्रह्माजीनं विचार. म्हणजे ठीक आहे. तिथून पुढे जातो, तिथं आल्यानंतर तिसरा चौथा व्यक्ती भेटतो, एक मोठा साप असतो. हा साप तिथं एका छिद्रामध्ये जाऊन अडकलेला असतो, तो बाहेर आत पण येत नाही, बाहेर पण येत नाही. तो म्हणतो ब्रह्माजींना माझा एक प्रश्न विचार की माझी ही स्थिती यातनं कसा मी मुक्त होईल. असं म्हणल्यानंतर ठीक आहे. हा कसा बसा ब्रह्माजीकडे पोचतो मुलगा. ब्रह्माजीकडे पोहोचल्यानंतर ब्रह्माजींना म्हणतो की मी इथं काही कारणासाठी, काही प्रश्नासाठी आलेलो आहे. ब्रह्माजी म्हणतो मला माहिती आहे सगळं. ब्रह्माजी म्हणतो की चार जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं तुला सांगतो. हे जे चौघे जण आहेत, हे चौघांनी कुठलीच गोष्ट एक गोष्ट अशी पकडून ठेवलेली आहे ती सोडली नाही, ती देत नाहीयेत, त्यात पूर्ण ते पकडून ठेवलेले. जर त्यांनी दिलं तर त्यातनं ते मुक्त होतील आणि त्यांना फायदा होईल. असं म्हटल्यानंतर म्हणजे ठीक आहे काय सांगायचं. तर मुलगा म्हणतो हे मला काही कळत नाही तुम्ही बोलताय काय, तुम्ही फक्त त्या प्रश्नाची उत्तरे काय सांगू ते सांगा. तर त्यावेळी तो म्हणतो की राजाला सांग की तुझी जी मुलगी आहे वयात आलेली आहे तिचा विवाह करून टाक. विवाह केला की तुझ्या तळ्यामध्ये पाणी येईल. दुसरा पांगळा व्यक्ती त्याला सांग की तो पांगळा फार ज्ञानी आहे, भरपूर ज्ञान आहे त्याला, परंतु तो ज्ञान दुसऱ्यांना वाटतच नाहीये, तो धरून ठेवलेला आहे आणि त्यामुळे तो पांगळा झालाय. ज्यावेळी तो ज्ञान सर्वांना वाटेल त्यावेळी त्याचं पंगुत्व निघून जाईल. असं म्हणलं यस. तिसरा व्यक्ती कोण, झाड. झाडाला म्हणतो काय की झाड जे आहे हे सगळं मोठं आहे पण त्याच्या मुळापाशी मोठं खजिना आहे. तो खजिन्याला झाडाला पण माहिती पण तो जपून ठेवलाय, झाडाचा त्याचा काय उपयोग नाही. त्यांनी जर ते खजिना जर दुसऱ्याला दिला तर त्याची मुळं आणखीन खाली जातील आणि त्याला पाणी मिळेल आणि त्याला फळं लागतील. असं म्हटलं तर ठीक आहे. सापाला काय सांगायचं, सापाला सांगतो की सापाच्या डोक्यावर एक मुकुट मणी आहे. तो मणी जर तो मणीमुळं त्या बोगद्यात तो अडकलेला आहे, आज जातोय परत येत नाही, वरती आला तर परत जाता येत नाही. तो मणी वरती त्या बोगद्यामध्ये अडकतोय म्हणून तो काढून त्यांनी जर दुसऱ्याला दिला तर त्याला त्याचा मार्ग ओके होऊन जाईल. असं म्हणल्यानंतर ठीक आहे. मुलगा म्हणतो ठीक आहे माझा एक प्रश्न आहे. तो म्हणतो तुझा प्रश्न काय गरज नाही. ब्रह्माजी म्हणतात तुझा प्रश्न, अहो मेन ह्याच कामासाठी मी आलोय. तर ते म्हणतात की नाही, तुझ्या प्रश्नाची सगळी उत्तरं आपोआप तुला मिळतील. आणि मग मुलगा पुन्हा गोंधळून तो पुन्हा बाहेर निघतो आणि रिटर्न येत असताना तो सांगतो की सापाला सांगतो तुझा मणी दिला तर तू प्रॉब्लेम मुक्त होईल. तो साप म्हणतो दुसऱ्या कुणाला तुलाच मणी घे आणि तो मणी त्याला मिळतो. झाडाला सांगतो की धन तुझ्यामध्ये आहे ते जर दिलास तर तू मुक्त होशील. तर झाड म्हणतं की धन तूच घेऊन टाक, आता कुणाला दुसऱ्या शोधायला जाऊ मी, आता मी तर एका ठिकाणी असतो. ते धन त्याला मिळतं. तिसरा कोण, पंगू व्यक्ती. तो म्हणतो की ज्ञान ज्ञान आहे ते अर्जन कर, ज्ञान सगळ्यांना दे, त्यावेळ काय होईल तुझं जे पंगुत्व नष्ट होईल. तर तो म्हणतो मी तुला सगळं ज्ञान देतो आणि त्या पुत्राला सगळं ज्ञान मिळतं. आता श्रीमंत झाला, मणी भेटला, ज्ञान पण मिळालं, आता तो कॅपेबल झाला. मुलगा कमवायला लागला की मग आई वडील काय म्हणतात त्याचं लग्न करून टाकू. तसं इथं झालं काय, मुलगा इकडे आला आणि राजाला सांगतो काय की तुमच्या मुलीचा विवाह करून टाका. राजा म्हणतो अच्छा तू कुठून आलास, तुझ्याकडे काय धन दावलं म्हणजे एवढं धन आहे. राजा म्हणतो दुसरे कुणाला, तुलाच तुझाच मुलगी देऊन टाकतो आणि तिचा विवाह करून टाकतो. राजकुमारीचा विवाह त्याच्याशी होतो आणि त्याच्या तळ्यामध्ये पाणी येतं. तर या कथेतून समजते कशा प्रकारे दिल्याने वाढतं आणि वाढतं म्हणजे कशा कशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने वाढतं हे आपल्याला कळतं. तर हे सगळं ऐकल्यानंतर ही कथेतनं आपल्याला कळतं की सोडल्याने काय होतं, अनेक गोष्टी मिळतात. आणि मग आपल्या कथेत येतो की उत्तांग ऋषी मग विचार करायला लागतात की सोडल्यानं सगळ्यांचा फायदा होतो. म्हणून ते म्हणतात ठीक आहे आता मी ठरवून देत. ते निर्धार करतात आश्रम सोडायचा, आता निघायचं, गुरुकुल सोडायचं. आणि ते बाहेर निघतात. निघाल्यानंतर काय होतं, समर ऋषी त्यांचे गुरु वेद ते म्हणतात निघालास, हो निघालो. ती जी काय कामगिरी आहे ती करण्यासाठी निघालोय. तर ते म्हणले पात्र पुत्र सांभाळून, कारण की हे जे कार्य फार सोपं नाही आहे, फार कठीण आहे, या कार्यामध्ये भरपूर समस्या आहेत. ते म्हणतात की ऍक्च्युली प्रॉब्लेम भरपूर आहेत पण ज्या वेळा त्या जनेने राणीचं जे आहे तू कुंडल हातात घेशील रिवर्स रिटर्न येताना त्यावेळा जास्त समस्या येणार आहेत ते तुझार जपून. आणि असं म्हणून अनेक लोक त्याला म्हणतात की अरे तू कशाला चाललायस प्रॉब्लेम्समध्ये, इथं सगळं ओके आहे, या कम्फर्ट झोन सोडून कशाला चाललायस. खूप वेळा व्यक्ती आपला कम्फर्ट झोन सोडायचं त्याची इच्छा नसते. असं वर्णन आहे की 98% लोक हे आपला कम्फर्ट झोन सोडू इच्छित नाही. कशाला कशाला डोक्याला ताप, आपलं बसा घरात. कोरोना होतंय तिकडे होते, आपलं बसून टीव्ही बघत बसा, मोबाईल बघत बसा, कोणी साईडले होते झूम क्लास घ्या, प्रवचन द्या, ऐका, आपलं श्रवण कीर्तन करा. हा तर याचा अर्थ असा नाही घर सोडून बाहेर प्रचाराला जावा. तर सांगायचं म्हणजे ते प्रभूजी सांगत होते की आपला जो झोन जो आरामाचा आरामात आपण बाहेर निघलं पाहिजे. तर ते म्हणतात की खूप वेळा अनेक लोक इतर लोकांना आपला कम्फर्ट झोन टिकून ठेव किंवा ठीक आहे असंच राहा, निवांत राहा, हेच प्रेरणा देत असतात एकमेकांना. कधी असं म्हणणे अरे कशाला बसलाय उठ चल हे कर, नाही. कारण की ते पण तसेच राहतात, त्यामुळे ते दुसऱ्यांना पण तशाच पद्धतीने प्रेरणा देत असतात. तर म्हणून ते म्हणतात की 2% लोकच फक्त असे असतात थोडे हटके, काहीतरी करण्याची वृत्ती असते त्यांनी, ते कम्फर्ट झोन बाहेर येऊन काहीतरी करण्याची वृत्ती असते. तर म्हणून एक वाक्य आहे मी ऐकलेलं, इतिहास रटते नाही इतिहास रचते है. हे 2% लोक जे कम्फर्ट झोन बाहेर येतात आणि ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, ते केवळ रटत नाही ते रचण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे हा इतिहास रचण्यासाठी उत्तंग ऋषी निघालेत आता. आणि निघाले असताना बाहेर निघतात आणि निघाल्यानंतर काय होतं, त्यांना समोर एक रस्ता असतो फार मोठा, रस्त्याने चालतात चालतात तासन तास चालत असतात. चालत असताना समोर एक विचित्र असं काही दृश्य दिसतं त्यांना, आणि ते दृश्य काय असतं, अतिशय भला मोठा बैल त्याच्या समोर असतो, भयानक मोठा बैल. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या बैलावरती 10 पटीने त्या बैलापेक्षा पण उंच मोठा माणूस त्या बैलावर बसलेला असतो. म्हणजे पहिला मोठा बैल असतो आणि त्याच्यावर 10 पटीने मोठा माणूस बसलेला असतो. हे पाहून त्यांना आश्चर्यचकित होतं. आणि या उत्तंग ऋषी त्यांना काही कळत नाही, काय समजत नाही. आणि हा जो उत्तंग ऋषी तो आश्चर्यचकित बघत राहतो, आणि तो जो माणूस आहे तो माणूस त्याच्याकडे बघून उत्तंग ऋषी बघून आज्ञा देतो, हे उत्तंग ऋषी माझी तुला आज्ञा आहे. तो म्हणतो अरे आज्ञा काय आज्ञा आहे, की तू या जे माझं जे वाहन आहे बैल त्याचं शेण आणि मूत्र खा. आता असं ऐकल्यानंतर तो म्हणतो अरे जान न पाहिजे तू मेरा, तू माझं ओळखत नाही काय नाही, तू मला काय सांगतोय शेण आणि मूत्र खा कसं काय, मी काय करणार नाही, मी काय खाणार नाही. त्यावेळेला हे जे काही हा जो माणूस आहे जो बैलावरती बसलेला तो म्हणतो की मला माहिती आहे तू घेणार नाहीस, परंतु मी तुला एक वाक्य सांगतो. आणि त्यावेळेला तो एक वाक्य बोलतो, त्यावेळेला जे उत्तंग ऋषी तयार होतात ते म्हणतात की तुझ्या गुरुनी पण हे असं करायला ते करत होते करतात, तर तुला करायला काय प्रॉब्लेम आहे. असं म्हणल्यानंतर उत्तंग ऋषींना विचार येतो की अरे ह्याला माहिती काय माहिती, गुरूंना तर मी असं कधी पाहिलं नाही, पण त्याचा या वाक्यावर तो विश्वास ठेवतो आणि गुरुनी केलंय तर मला पण करायला काय हरकत नाही. आणि तो काय करतो, सरळ जमिनीवर जे पडलेलं असं शेण आणि मूत्र जे असं आहे ते तो खायला लागतो, आणि तो जे त्याचं जे मूत्र आहे ते प्राशन करायला लागतो. आणि प्राशन करता क्षणी अचानक काय होतं, तो सीन चेंज होतो आणि तो जो बैल आणि तो माणूस सगळं काही गायब होऊन जातो. आणि याने ते मूत्र पिताना डोळे बंद केले असं बघतोय, डोळे उघडून बघतोय, ते एक माणूस त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो ए उठ उठ काय करतोस हे. आणि तो इकडे तिकडे बघतो, हे काय शेण नाही गोमूत्र नाही काहीच नाही, कुठं गेलं सगळं, त्याचा भ्रम होता का असं वाटलं. आणि ते म्हणतात ठीक आहे तू इथून, मला अशा अशा जनेना राणीकडे जायचंय, रस्ता कुठं आहे. तर तो माणूस म्हणतो इथून सरळ जा. आणि मग सरळ जा म्हणल्यानंतर तो सरळ सरळ जायला लागतो. आणि सरळ गेल्यानंतर त्या राजाच्या दरबारात पोहोचतो. राजाच्या दरबारात पोहोचता शनि उत्तंग ऋषी राजाला भेटतात, मुजरा करतात, बोलतात की हे राजा अशा अशा प्रकारे मी गुरुकुलमध्ये होतो, 100 वर्ष मला गुरुंनी आणि गुरुपत्नींनी सेवा करून घेतली, आपल्या भाषेत वापरून घेतलं. तर असं सगळे बोलतात, परंतु राजा म्हणतो ठीक आहे काय प्रॉब्लेम काय, मी काय करू शकतो सांग. ते म्हणजे तुमची जी राणी आहे ती जे काही कुंडल आहे तिचे कुंडल मला आणायला सांगितलेत संध्याकाळपर्यंत, जर नाही पोहोचलो तर परत मला तिथेच राहायला लागेल. ते म्हणजे ठीक आहे राणी रूममध्ये आहे, जाऊन घे ना, तिच्याकडून मागून घेऊन जा. आणि तो उत्तंग ऋषी लगेच गडबडीने उत्साहाच्या भरात जातो आतमध्ये. आत जातो तर काय होतं, राणी नसते, राणी भेटतच दिसतच नाही त्याला. आणि तो परत बाहेर येतो, राजा म्हणतो राजा राणी नाही आहे, कुठं आहे राणी, तुम्ही तर म्हणले आतमध्ये आहे. तो म्हणतो राणी नाही आतमध्ये आहे की, राजा जाऊन बघतात राणी आहे पण ह्याला दिसत नसते. तर त्यावेळेला राजा म्हणता दिवसभरात तू काय काय केलं, काही गडबड केली का. मी तर काय नाही केलं, सांग मला व्यवस्थित बुद्धी लावून सांग. म्हणतो हा मी एक बैलाचं शेण आणि मूत्र पिलं, असं म्हणल्यानंतर म्हणजे ठीक आहे, त्यामुळेच तू खाऊन आलायस आणि तोंड स्वच्छ धुतलेलं नाही, अशुद्ध आहेस तू. आणि या अशुद्धीमध्ये ती जी राणी आहे अतिशय शुद्ध आहे, तिच्याकडे जर तिला जर बाहायचं असेल तर तू शुद्ध असला पाहिजे, तरच तू भेटू शकतो तिला. तर त्यावेळेला तो पूर्ण सुचिरभूत होतो आणि परत जातो आणि राणीला बघतो, तर राणी खरंच तिथंच बसलेली असते बेडवर. तर यामुळे आपण सांग एक मला एक अनुभव किंवा एक प्रवचन ऐकलेलं, ज्यावेळेला आपण विग्रहांची सेवा किंवा विग्रहांचं दर्शनाला येतो त्यावेळेला आपण आपलं पण मुख किंवा हात स्वच्छ फार असणं गरजेचं आहे. अन्यथा आपण ज्यावेळेला अशा अवस्थेमध्ये ज्यावेळी प्रवेश करतो आणि त्यांचं दर्शन घेतो किंवा हरिनाम जप करताना या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण करतो त्यावेळेला त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही भगवत दर्शनाचा किंवा या सर्व नाम जपाचा. म्हणून आपण सुचिरभूत असणं फार गरजेचं आहे. तर इथे त्यांनी सुचिरभूत झाले आणि राधा राणी दिसली आणि राणीला सांगितलं अशा प्रकारे, राणी लगेच कुंडल काढून देते त्याला, ते म्हणते जा तू पण एक लक्षात ठेव काय, ते हे कुंडल तू घेऊन चाललायस जाताना तुला फार समस्या मोठे मोठे येणार आहेत, तर हे सगळ्यांपासून तू वाचव. त्याशिवाय एक साप आहे त्याचं नाव तक्षक, तो तुला हा कुंडल घेऊन जायला भरपूर मदत करेल, भरपूर प्रयत्न करेल, त्याच्यापासून तू त्याला वाचव. राणी म्हणते ठीक आहे आणि हा परतीच्या प्रवासाला निघतो. उत्तंग ऋषी परतीच्या प्रवास निघतो आणि पुढे जातो जातो जातो, आता शेवटी फक्त एक 10-15 मिनिटाचा अंतरच राहिला आश्रमाचं. आणि उत्तंग ऋषी विचार करू लागतात की अरे काय सगळे म्हणत होते की प्रॉब्लेम येईल, राणी म्हणते समस्या येईल, कुठं काय समस्या आलीच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, मिशन इम्पॉसिबल, काहीच नाही झालं, काहीच नाही. आणि मग आता म्हणलं 10 मिनिटात मी पोचतोय आता आश्रमात. असं पुढे पुढे जाता अचानक 10 मिनिटं पुढं आश्रम दिसतंय, अचानक त्याला एक तळं दिसतं पाण्याचं. पाण्याचं तळं बघून म्हणतो वा इतका वेळ मी इतका प्रवास केला, घामाघूम झालोय सगळं. आता बघा उत्तंग ऋषी इतक्या वर्षापासून आश्रमात होते, बाहेर आलेत इतक्या दिवसातनं इतक्या वर्षातनं, तर नक्कीच थोडीशी मजा करायची इच्छा झालीच. तर त्यांना असं वाटलं चला सुंदर आता जरा पोहूया, जरा स्नान करूया. असं म्हटल्यानंतर उत्तंग ऋषी आपले कपडे काढून तिथे स्नान करतात. स्नान करत असताना अचानक तिथे एक म्हातारा व्यक्ती तिथे येतो आणि म्हातारा व्यक्ती येतो तो काय करतो, आणि उत्तंग ऋषी बघतात पाणी पोहतात आणि तो म्हातारा येतोय आणि तो सरळ कपड्यापाशी जातो आणि ते कपडे तो झटकायला लागतो आणि हा म्हणतो ए काय थांब काय करतोय काय करतोय, आणि ते त्याच्या कपड्यातनं ते कुंडल घेऊन पळायला लागतो. आणि त्यावेळी उत्तंग ऋषी लगेच मागे पळतात कपडे लगेच घालून आणि तो पळतो आणि तो काय करतो, तो म्हातारा व्यक्ती तो काय असतो, तो तक्षक नावाचा सर्प असतो. तो लगेच आपलं जे शरीर सर्प रूपात घेतात आणि तो एका बोगद्यात एका छिद्रामध्ये निघून जातो आणि हा पळत पळत उत्तंग ऋषी जातात पोहोचतात. अरे आता काय करायचं, आत गेला की ते आपल्या हातातली म्हणजे काय म्हणतात हातात आलेली बाजी गेली, आता नुकताच आपण जर आश्रमात पोहोचलो असतो ते कुंडल दिले असं नंतर आंघोळ केली असं चाललं असतं की, पण थोड्या वेळासाठी एक थोडासा चुकलं ते. आणि असं म्हणल्यानंतर आता काय करायचं, तो प्रार्थना करू लागतो गुरूंना भगवंतांना. आणि एक व्यक्ती पुन्हा तिथे रिटर्न येतात आणि ते व्यक्ती येतात आणि ते म्हणतात की मला माहिती आहे तुझा प्रॉब्लेम काय आहे, या होलामध्ये तो तक्षक गेलेला आहे, आता तो होलामध्ये नाही तो तसाच त्या होलातनं पाताळात गेलेला आहे. म्हणतो आता काय करणार, आता पाताळात मी कसं जाणार, ते म्हणतात काळजी करू नको. ते एक अस्त्र काढतात, त्या अस्त्राने त्या होलामध्ये प्रहार करतात आणि ते होल इतकं मोठं होतं की एक व्यक्ती त्यात जाऊ शकतो आणि हा होल डायरेक्ट पाताळामध्ये ओपन होत असतो. उत्तंग ऋषीने म्हणतात जा आता उडी घाल आणि तिथं जाऊन तुझं काम करू नये. तर उत्तंग ऋषी आता काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, ते सरळ उडी घातात आणि आत जातात पाताळात पोचतात. पाताळात पोचल्यानंतर काय होतं, इकडे तिकडे पाहतात सगळीकडे चकाचौन सगळी अंधार आणि कुठं लाईटी विटी सगळं. ते म्हणते एवढ्या मोठ्या जगामध्ये मी शोधू कसं आता या तक्षकला. आणि पुन्हा ते प्रार्थना करू लागतात भगवंतांना, गुरूंना प्रार्थना करतात. आणि त्यावेळेला होतं काय, एक सुंदर एक घोड्यावर बसणारा एक व्यक्ती तिथे येतो आणि तो उत्तंग ऋषीने म्हणतो की तुझा प्रॉब्लेम काय माहितीये, मी मदत करायला आलोय तुझ्या. अच्छा काय करू सांगा मी, ते म्हणतो तुला एक उत्तंग ऋषीने हा जो घोडास्वार म्हणतो की तू असं कर की माझा जो घोडा आहे त्याच्या मागे जा आणि फुंकर मार मागणं. तो म्हणतो काय फुंकर मार, त्यांनी काय होणार, सांगतोय तेवढं कर. ठीक आहे आता प्रॉब्लेम काय सॉल्व्ह व्हायचं आहे मग ठीक आहे. आणि तो सरळ जातो आणि वाघात त्या घोड्याच्या मागे फुंकर मारतो. फुंकर मारल्यानं होतं काय, त्या घोड्याच्या अंगातून भरपूर अग्नी बाहेर पडतो इतका अग्नी पडतो की सगळ्या पाताळ लोकातले लोक त्या अग्नीने भाजून निघायला लागतात, सगळे साप सगळे बाहेर यायला लागतात त्या अग्नीमुळे. आणि त्यावेळेला सगळे साप त्रासतात आणि त्या तक्षक पण बाहेर येतो आणि तक्षकला समजतं की हा तोच मुलगा आहे ज्याच्याकडनं मी कुंडल घेतलेले. आणि तो म्हणतोय बाबा थांबव, हे अग्नी थांबव, हे तुझे कुंडल घे आणि निघून जा. आणि असं म्हटल्यानंतर त्याला कुंडल पुन्हा मिळतात उतांग ऋषींना. आणि उतांग ऋषी म्हणतात वाह हे छान झालं, पण आता मी जाऊ कसं आश्रमात, पाताळ लोकांना वरती कसं जायचं. तो जो व्यक्ती आहे तो म्हणतो काही काळजी करू नको, काय कर की हा जो घोडा आहे हा घोडा तुला पुन्हा वरती घेऊन जाईल आणि घोड्यावर बस आणि जा. आणि असं म्हणल्यानंतर घोड्यावर तो जातात आणि ते आश्रमाकडे पादाक्रमण करत राहतात. तर हे जात असताना घोड्यावर बसून ते पूर्ण पोचतात. पोचेपर्यंत वर्णन कसं येतं की या कथेतून काय आपल्याला शिकायचंय, तर तिथे वर्णन येतं की कशा प्रकारे प्रत्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये अनेक काही काही समस्या किंवा काय काय गोष्टी येत असतात, त्यांना बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. जसं एखादी वस्तू एखादी परिस्थितीला बघितली तर तो एक मोठा प्रॉब्लेम असतो, पण तेच जर दृष्टिकोन चेंज केला तर तो सोल्युशन असतं. तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेला बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि त्या वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातनं ती समस्या ते सोल्युशन किंवा ते सुख किंवा दुःख वाटत असतं. तर अशा प्रकारे इथे पण जे काही प्रॉब्लेम्स जे झालेले आहेत त्या प्रॉब्लेमकडे दृष्टिकोन काय तो पाहायला पण गरजेचं आहे. जसं एकदा तीन मुलं असतात, ही तीन मुलं ही ब्रह्माजीकडे जातात, ब्रह्माजीकडे वर मागण्यासाठी जातात. आणि ब्रह्माजीकडे वर मागायला जातात आणि ते म्हणतात काय की वर मागायच्या आधी ब्रह्माजी फक्त एक शब्द म्हणतात द. द शब्द म्हणताच तिघे अतिशय खुश होतात आणि आपापल्या लोकात जातात. हे तीन लोक म्हणजे एक स्वर्ग लोकातला असतो त्याचं नाव देवेंद्र, दुसरा असतो मर्त्य लोकातला त्याचं नाव मानवेंद्र, एक पाताळातला असतो तो दानवेंद्र. तर ही खुश होतून निघून जातात. तर त्यांना हे कळत नाही, कुणाला आपल्याला पण नाही कळालं की द चा अर्थ काय आणि ते काय समजले. तर हेच आहे दृष्टिकोन. तर जो दानवेंद्र होता जो पाताळ लोकातला, त्या द चा त्यांनी काय दृष्टिकोन घेतला, द म्हणजे ह्या दानव लोकांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय मारधाड होते, छोट्या छोट्या कारणाने भांडाभांडी होते, सगळ्या एकमेकाला मारत आहेत. तर ते म्हणतात ब्रह्माजींचं म्हणणं आहे की या प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचं असेल तर द म्हणजे दया कर, एकमेकावर दया करा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर दानवेंद्र म्हणजे पाताळ लोकातल्या लोकांना सांगितलं दान दया करा. परत मर्त्य लोकातला जो आहे मानवेंद्र, त्याला तो द चा अर्थ काय घेतो, द म्हणजे दान. या भौतिकात प्रत्येक जण लोक भरपूर प्रमाणामध्ये कमी घेत राहतात, लोभाने सोडतच नाही, कुणाला देतच नाही, भरपूर घेत राहतात. तर ते म्हणतात की म्हण मर्त्य लोकांमध्ये दान जर करत राहू तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, म्हणून दान केलं पाहिजे व्यक्तीने. स्वर्ग लोकातल्या ज्या जो देवेंद्र आहे त्याला तो दाचा उच्चार दचा उच्चार काय समजतो, कारण की तिथे स्वर्ग लोकांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये इंद्रियतृप्ती आहे, भरपूर सोमरस आणि सगळं मिळतं, त्यामुळं तिथे त्या दचा त्यांनी अर्थ काय घेतला दमन. भरपूर इंद्रियतृप्ती आहे तर तिथे दमन केलं पाहिजे थोडं, मग त्या इंद्रियतृप्तीचा जास्त त्रास होणार नाही. तर अशाच प्रकारे इथे पण आपण पाहतो की उत्तंग ऋषी जे आहेत या घोड्यावर बसून आता जस निघाले आश्रमात पोहोचणार, संध्याकाळ झालेली होती, गुरुमा म्हटले आता हा काय येत नाही आणि शाप द्यायला तयारच होती, तर घोड्यावर तो आला आणि पोहोचला. तर अशा प्रकारे गुरुमाला हा कुंडल देतात आणि गुरु वेदकडे हा उत्तंग ऋषी जातो आणि म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरपूर समस्या आल्या, भरपूर प्रॉब्लेम्स आले, पण मी सगळे सॉल्व्ह करत गेलो. तर त्यावेळेला गुरुवर्य हे ऐकून हसत असतात. तर म्हणतात गुरुदेव तुम्ही हसताय का, ते म्हणतात की ऍक्च्युली ह्या ज्या काही समस्या मला माहिती होत्या आणि ह्या प्रॉब्लेम्स ह्या समस्या तुला वाटतात तुझ्या दृष्टीने प्रॉब्लेम आहेत, पण ते मी ते व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहेत. आणि ते कसे, तर ते म्हणले की तुला जो मोठा माणूस आणि मोठा बैल भेटला त्याला मी इंद्राला सांगितलं होतं, माझं शिष्य चाललाय तर त्याची मदत कर. तर जो मोठा बैल जो होता तो म्हणजे इंद्राचा ऐरावत होता आणि जे त्याच्यावर स्वार होते ते कोण, साक्षात इंद्र होते. आणि त्या बैलाचे जे गोमूत्र गाय अमृत काय मूत्र आणि विष्ठा जी होती ती खायला सांगितलेली का? कारण की ते म्हणजे सोमरस होता. हा सोमरस तू जर खाल्ला नसता पिला नसता तर तू ज्या पातळात ज्या वेळेला कुंडल घ्यायला गेलेला त्यावेळी त्या अग्नीने तू पण भस्मसात झाला असता, पण तुला त्या सोमरसाने अमृतत्व मिळालं. तर अशा प्रकारे गुरु बोलतात की आपल्या जीवनामध्ये जे काही बाह्य रीतीने ज्या काही अडथळे ज्या काही समस्या येत असतात ते जे काही समस्या जे काही अडथळे आहेत हे त्यांना आपला दृष्टिकोन कशा पद्धतीने असला पाहिजे हा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. तर गुरूंप्रती त्यांची अतिशय त्या शिष्या उत्तांग ऋषीची फार श्रद्धा आणि विश्वास होता, त्यामुळे त्या अशा प्रॉब्लेम्समधून सॉल्व होऊ शकले. आणि अशा प्रकारे गुरुवर्य वेद जे आहेत ते उत्तांग ऋषीने आशीर्वाद देतात, आता तू आश्रमातून जाऊ शकतो. आणि ते निघतात आणि ते म्हणतात माझे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत, तू भरपूर प्रगती करशील. आणि असं म्हणून उत्तांग ऋषी बाहेर निघतात आणि वर्णन येतं की हे उत्तांग ऋषी आहेत हे भविष्यामध्ये प्रभू भगवान श्रीकृष्णांना भेटतात द्वारकेमध्ये. हे उत्तांग ऋषी आणि भगवंतांना पण फार प्रिय होतात आणि भगवंत त्यांना आश्वासन देतात की तुला ज्या वेळेला काही प्रॉब्लेम आला काही समस्या आली अडथळा आला त्यावेळेला तू मला फक्त स्मरण कर, मी तिथे तुला प्रकट होईल, त्या समस्येतून तुला बाहेर काढेल. असं म्हणल्यानंतर उत्तांग ऋषी त्यांचा प्रणाम करत निघून जातात. उत्तांग ऋषी एका वाळवंटामध्ये राहत असतात, वाळवंटामध्ये त्या वाळवंटाचं नाव आहे उजालक वाळवंट. तर या उजालक वाळवंटामध्ये हे त्यांचं जीवन यापन करत असतात. आता या केसमध्ये पण पुन्हा एकदा उत्तांग ऋषींचं परीक्षा होते. त्यावेळेला उत्तांग ऋषी फार वाळवंटामध्ये तहानलेले असतात, त्यांना पाणी प्यायचे असते तहान लागले म्हणून. त्यावेळी होतं काय की ते भगवंतांचं स्मरण करतात, भगवंतांनी सांगितलेलं मला प्रॉब्लेम आले तर ते स्मरण करतात आणि समोर बघतात एक अतिशय घाणेरडा व्यक्ती, त्याचे कपडे फाटलेले, त्याची दाढी केस घाण एकदम असा व्यक्ती आहे आणि हातात त्याने एक मटकं घेऊन आले त्यात पाणी आहे, पण ते पाणी पण कसं अतिशय गलिच्छ घाण, त्याच्यामध्ये किडे वळवळ करत असतात असं पाणी त्याच्यात असते. आणि तो म्हणतो हे घ्या पाणी. म्हणतो हे पाणी मी पिणार? आणि तो सरळ भगवान श्रीकृष्णाला कोसू लागतात उत्तांग ऋषी. ते म्हणतात की काय भगवंता तुम्हाला मी स्मरण केलं आणि तुम्ही मला असलं पाणी घालायला दिलं. आणि त्यावेळी भगवंत आकाशवाणीद्वारे बोलतात, ते म्हणतात अरे काय चुकलं माझं? ते म्हणतात की मी तू पाणी मागत होतास पण मी तुला सोमरस देत होतो. समजलं का? हे पाणी खान पाणी नव्हतं तर सोमरस होता. मी इंद्राला सांगितलं तू सोमरस घेऊन जा तिला, तर इंद्र तयार नव्हता. तर त्यावेळेला तो म्हटला ठीक आहे, इंद्र म्हणतात देजो, पण मी माझी आठ आहे की मी सगळं माझं रूप चेंज करून जाणार आणि तू असा गलिच्छ व्यक्ती होऊन जातो आणि ते घाण पाणी घेऊन जातो. आणि ही गोष्ट उत्तांग ऋषी समजू शकले नाहीत आणि त्यामुळे काय झालं, त्यांचं जे काही भगवंताप्रती श्रद्धा कमी झाली आणि ते तिथेच अडकून बसले. तर यामध्ये फार सुंदर शिकवण आहे. आता वेळ संपलाय, ऍक्च्युली या कथेचं सार इथं आपल्याला शिकायचं ऐकायचं आहे. तो म्हणजे असा की जीवनामध्ये जे काही समस्या जे काही प्रॉब्लेम्स येतात ते व्यक्तीने या तीन पी द्वारे सोडवलं पाहिजेत. तीन पी, पहिला पी म्हणजे पॅकेज, दुसरा पी म्हणजे प्रिन्सिपल्स आणि तिसरा पी म्हणजे पॉवर. या तीन गोष्टीद्वारे आपल्याला प्रत्येक समस्यांना बघितलं पाहिजे, सॉल्व्ह केलं पाहिजे. तर ते म्हणत होते, वर्णन करते की उत्तांग ऋषींचं जे जीवन आहे आपण जी काही कथा पाहिली त्या कथेमध्ये त्यांनी पहिल्या पार्टमध्ये पहिल्या वेळेला ते ज्या वेळेला गुरुमाच्या ज्या कामगिरीवर चाललेले होते त्यावेळेला त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांच्या समोर पॅकेज आलं. आता जे आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या येतात जे काही परिस्थिती येते ती कधी पॅकेजमध्ये येत असते, कवर्ड होऊन येत असते. ती कधी असं सांगत नाही हा मी तुझ्यासाठी अडथळा आहे, मी तुझ्यासाठी प्रॉब्लेम आहे किंवा मी तुझ्यासाठी आज संधी आहे असं कधी सांगत नाही. ते कवर्ड होऊन येतं आणि त्या कवर्ड झालेलं जे काही पॅकेज आहे त्याला आपण पाहून भ्रमित होता कामाने. तर इकडे पहिल्या केसमध्ये ज्यावेळेला उत्तांग ऋषी ज्यावेळेला पहिल्यांदा जे काही पॅकेज आले त्यांच्याबरोबर तो मोठा माणूस आणि बैल ते पॅकेज होतं त्यांच्यासाठी, पण त्यांनी गुरूंप्रती श्रद्धा विश्वास होता त्यामुळे काय झालं त्या पॅकेजना ते त्यातनं सॉल्व्ह होत गेले, ते अडथळे ते सॉल्व्ह करत गेले, ते जे काही बैल ते आणि त्यात जो घोडा होता तो कोण होता, अग्निदेव होता, साक्षात इंद्राने अग्निदेवाला पण पाठवलेलं होतं। तर या सर्व पॅकेजमध्ये पॅकेजला पाहून जे उत्तांग ऋषी घाबरले नाहीत, ते प्रिन्सिपल म्हणजे पहिला पी पॅकेज बघितला ते प्रिन्सिपलला दटून राहिले, दुसरा पी म्हणजे प्रिन्सिपल। तर प्रिन्सिपल काय होतं उत्तांग ऋषींचा, की गुरूंची आज्ञा आहे, गुरूंची गुरुंनी हे केलंय तर मला पण करायचंय, तर श्रद्धा आणि विश्वास गुरूंप्रती होता आणि त्यामुळे त्या दुसऱ्या पी म्हणजे प्रिन्सिपलला त्यांनी फॉलो करत राहिले आणि त्यामुळे काय झालं तिसरा पी त्यांना मिळाला। तो तिसरा पी म्हणजे काय, पॉवर। पॉवर म्हणजे आंतरिक शक्ती। ज्या वेळेला आपण प्रिन्सिपल प्रती अतिशय दृढ राहतो, आपले जे काही घालून दिलेले जे काही आपले जे काही रूल रेग्युलेशन्स आहे आश्रमचे म्हणा गृहस्थ सगळे आश्रमचे शास्त्र जे काही ज्ञान देतं ते आपण त्या शास्त्रांना आपण दटून राहतो त्यावेळेला पॉवर, कुठली पॉवर, भगवान श्रीकृष्ण किंवा गुरूंची शक्ती, जी शक्ती आहे ती आपल्याला मिळते, गुरूंची कृपा त्यांचा ग्रेस मिळत राहतो आणि या शक्तीद्वारे या पॅकेजना आपण आंतरिक रीतीने पाहू शकतो। खूप वेळा बाहेरचे लोक किंवा जे अज्ञानी आहेत त्या पॅकेजकडे बघूनच अडकून जातात, त्या पॅकेजकडे बघूनच आपण गोंधळून जातो, अरे बापरे आता काय होईल, एवढी मोठी समस्या आली, आता मी तर गेलोच। पण नाही, या उत्तांग ऋषींकडनं आपल्याला शिकू शकतो की ते प्रिन्सिपलकडे ध्यान दिलं पाहिजे। पण दुसऱ्या केसमध्ये जर पाहिलं तर उत्तांग ऋषी पॅकेज समोर आलं, इंद्र गलिच्छ पाणी घेऊन आला, पण त्यावेळेला त्यांनी त्या पॅकेजलाच अडकून राहिले। अडकले काय, तर अरे हे कसं काय, कृष्ण मला असं गलिच्छ पाणी का दिलं, तर तिथं अडथळा आला, ते प्रिन्सिपलकडे गेलेच नाहीत आणि प्रिन्सिपलकडे न गेल्यामुळे तिसरा पी त्यांना भेटला नाही, भगवंतांची शक्ती प्राप्त करू शकले नाही। तर म्हणून अशा पद्धतीने या कथेतून आपल्याला हेच आपल्याला मिळत राहत भेटतं की आपल्या जीवनामध्ये जे काही जे काही समस्या येतात, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला समस्यांना आपण बाह्यात्कार रीतीने जे काही पॅकेज मिळत आहे समोर मिळत आहे बाह्य वेष्टीत, त्याच्याकडे बघून आपण मोहित न होता प्रिन्सिपलकडे आपण ध्यान दिलं पाहिजे। ठीक आहे, जे समस्या आले अडथळे आले माझे गुरु माझे कृष्ण हे मला मदत करणार आहेत आणि श्रवण कीर्तन जे काही प्रिन्सिपल दिले आपल्याला जे काही मॉर्निंग प्रोग्राम हे ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत शास्त्र श्रवण कीर्तन साधूंचा संघ वरिष्ठांचा आश्रय हे प्रिन्सिपल ध्यानात ठेवून जर आपण कार्य करत राहू तर भगवंतांची पॉवर म्हणजे शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि या शक्तीद्वारे या प्रिन्सिपलद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या पद्धतीने सगळ्या समस्यांना समस्यांचा वर जाऊ शकतो। तर अशा प्रकारे या गुरु आणि शिष्याचं अशा प्रकारे हे नातं असतं। हरे कृष्ण, क्षमा करा भरपूर वेळ घेतला, तर याच्यापेक्षा आणखीन बऱ्याच काही कथा होत्या, पण मेन प्रमुख हेच आहे की प्रत्येक समस्यांना प्रत्येक अडथळ्यांना आपण या तीन पी द्वारे आपण सॉल्व करू शकतो। क्षमा करा, हे जे मोठी मोठ्या गोष्टी आहेत हे मी पण पालन करत नाही, मी पण प्रयत्न करेल, आपण सगळे आशीर्वाद द्या, माझ्या जीवनामध्ये पण या तीन पीचा वापर करून किंवा अवलंब करून या भक्तिमय जीवनामध्ये भगवंतांची भक्तांची चांगली सेवा करू। हरे कृष्ण, शिल प्रभुपाद की जय, ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय।